हॅलो, सुमित सर बोलत आहेत ना? सुमित सर विशाल बोलत आहेत, पराग साहेब इलेक्शनचे. मागे तुम्ही इन्क्वायरी केली होती बघा फ्लॅट संदर्भात. बर, साधारण तरी टेंटेटिव्ह कधीपर्यंत येणार आहे तुम्ही पुण्यात? तर एक महिना, दोन महिने का? ओके ओके, ठीक आहे, मी त्यावेळेस कॉल करतो मग तुम्हाला.